आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करून निर्यातीचं लक्ष ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। राज्यातल्या 9 जिल्ह्यांसह देशातल्या एकूण 100 जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचा क्रीडा मंत्रालयाकडून सत्कार। आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात। अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह 42,000 कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। राज्यातल्या पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 9 जिल्ह्यातही ही योजना सुरू झाली। याबाबत अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
पीएम धनधान्य कृषी योजना देशभरातल्या 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे। यासाठी 24,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे। कृषी उत्पादकता वाढवणं, सिंचनाच्या सुविधा सुधारणं, शाश्वत कृषी पद्धतीचा अवलंब करणं, शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। धनधान्य कृषी योजनेत पशुधनावर लक्ष केंद्रित केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं।
पीएम धनधान्य कृषी योजना में हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा है। आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं। इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है।
11,440 कोटी रुपये खर्चाची डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता आणणारी मोहीम देशभरात राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। देशातल्या 35 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे। यात तूर, उडीद, मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल। याचा फायदा 2 कोटी डाळ उत्पादकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या 5,450 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन केलं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी गेल्या 11 वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला। या काळात अन्नधान्य उत्पादन 900 लाख मेट्रिक टन वाढलं, फळभाज्या उत्पादन 640 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त वाढलं, मत्स्योत्पादन, मध उत्पादन दुप्पट झालं, कृषी मालाची निर्यात दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं। रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारनं वाढ केली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3,90,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चौहान म्हणाले।
जैसे लाल किले की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी, कर्मचारियों ने बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे, और अब किसानों के बीच ये संकल्प जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे, विदेशी नहीं खरीदेंगे।
त्याआधी प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यात सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातले शेतकरी भगवान इंगोले यांनी सांगितलं।
आमच्या भागातील डाळी, हळद, गुळ पावडर घेऊन आम्ही दिल्लीला आलो। दिल्लीला धनधान्य योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी प्रत्येक प्लॉटच्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत बोलून त्यांच्याकडून त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट बद्दल माहिती विचारली। जसं की आमची हळद, हळदीची गुणवत्ता काय, तिची मार्केटिंग कशी करता आणि तिला मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला काय अडचणी येतात आणि एक्सपोर्ट करण्यासाठी काय अडचणी येतात, शेतकऱ्याला नैसर्गिक शेतीमध्ये काय अडचणी येतात असे व्यक्तिगत त्यांनी प्रश्न विचारले।
राज्यात पुणे इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात आज धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झाला। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं जाईल असं कृषी मंत्री म्हणाले। कडधान्य हे आपल्या आहारातल्या प्रथिनाचं मुख्य साधन असून आपल्या देशात अजूनही कडधान्याची कमतरता आहे, त्यामुळे हरभरा, मूग, तूर, उडीद, मसूर या डाळींचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे असं कृषी मंत्री म्हणाले। शेतीसाठी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करा, सेंद्रिय खताचा वापर करा, शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा असं आवाहन भरणे यांनी केलं। शेतीसाठी सर्वांनी मिळून एकत्र काम केलं तर महाराष्ट्र शेतीमध्ये अग्रेसर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज्यात इतर ठिकाणीही हा कार्यक्रम झाला।
शिक्षण हे सामाजिक पुनर्बांधणीचं सर्वात प्रभावी माध्यम असून भारताला स्वावलंबी बनवणं ही आपली राष्ट्रीय प्राथमिकता आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। अहमदाबाद इथं गुजरात विद्यापीठाच्या 71व्या दीक्षांत समारंभात संबोधित करताना आज त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी 9 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान केली, तर पीएचडी, एमफिल, बॅचलर आणि मास्टर्ससह विविध विषयांमध्ये एकूण 1713 पदव्या प्रदान करण्यात आल्या. यंदा दिवाळी आणि छटपूजेच्या कालावधीत रेल्वे विक्रमी संख्येनं विशेष गाड्या सोडणार आहे. अनेक गाड्यांना मोठ्या संख्येनं जनरल डबे जोडल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरच्या प्रवासी सुविधांचं लोकार्पण केल्यावर ते बोलत होते. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवायला मदत होईल. इथं पुरवलेल्या सुविधा आणखीन 76 रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं. अमेरिकेचे भारतातले नियोजित राजदूत सर्जिओ गोर यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची भेट घेतली. या भेटीमुळे भारत अमेरिका संबंध आणखीन दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. भारत अमेरिका संबंध आणि त्याचे जागतिक महत्व याबाबत चर्चा करून गोर यांना आपण नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई विमानतळावर गेल्या काही दिवसात विविध कारवाईंमध्ये सीमाशुल्क विभागानं 42 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 42 कोटी रुपये आहे. जपानमध्ये फ्लूचा वेगानं प्रसार होत असल्यानं सरकारनं या आजाराची राष्ट्रीय साथ रोग म्हणून घोषणा केली आहे. 4000 अधिक नागरिकांना फ्लूची लागण झाली आहे. ओकिनावात सर्वाधिक रुग्ण आहेत. मुलांनाही या तापाची लागण होत असल्यानं 100 अधिक शाळा, बालवाड्या आणि बालसेवा केंद्र बंद आहेत. सुदानमध्ये एल फाशेर इथं निर्वासितांच्या एका छावणीवर रॅपिड सपोर्ट फोर्सेसनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान 60 ठार झाले. सुदानचं निमलष्करी दल असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेसनं गेल्या 17 महिन्यांपासून एल फाशेरला वेढा घातला आहे. 2023 आरएसएफ आणि सुदानच्या लष्कराच्या प्रमुखांमध्ये मतभेद झाल्यानंतर सुदानमध्ये हा संघर्ष सुरू आहे. मेक्सिकोमध्ये आलेल्या पुरात 27 मृत्यू झाला. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पात्रं भरून वाहत आहेत. या पुरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं, तसंच पूल आणि घरं कोसळल्याच्या घटना घडल्या. मातीच्या ढिगाऱ्यामुळे अनेक महामार्ग बंद झाले आहेत. पाकिस्तानातल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 6 ठार झाले. या चकमकीत 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. डेरा इस्माईल खान भागातल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचा युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत सत्कार केला. देशाला अभिमान वाटणाऱ्या या खेळाडूंचं असामान्य कर्तृत्व, दृढनिश्चय आणि विक्रमी कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 6 9 आणि 7 पटकावत इतिहास रचला. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव घसरला. भारतानं उभ्या केलेल्या 518 पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे खेळाडू फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. त्यांच्या एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आलं नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात 4 बाद 140 केल्या आहेत. रवींद्र जाडेजानं 3 टिपले. त्याआधी भारतानं पहिला डाव 518 5 गमावून घोषित केला. कर्णधार शुभमन गिल 129 नाबाद राहिला. गिलनं एकाच कॅलेंडर वर्षात 5 करण्याचा विराट कोहलीच्या विक्रमाची आज बरोबरी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करून निर्यातीचं लक्ष ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. राज्यातल्या 9 जिल्ह्यांसह देशातल्या 100 जिल्ह्यांमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेची सुरुवात. जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचा क्रीडा मंत्रालयांकडून सत्कार आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.